डाळिंब पॉमग्रेनेट. एक मोठे पानझडी झुडूप. डाळिंब ही वनस्पती प्युनिकेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनाटम आहे. या वनस्पतीचे मूलस्थान पश्चिम आशियातील इराण आणि इराक असून तेथून तिचा प्रसार वायव्य भारतात घडून आला. स्पेन, टर्की, इराण, इराक, सिरिया, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, चीन आणि इस्रायल इत्यादी देशात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश इत्यादी राज्यात तिची लागवड केली जाते. तिच्या लागवडीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. डाळिंबाचे झुडूप सुमारे 5 ते 8 मीटर उंच वाढते. खोड लहान, मजबूत व राखाडी रंगाचे असते. फांद्या गुळगुळीत व खोडाप्रमाणे राखाडी रंगाच्या असतात. फांद्यांना रूपांतरित काटे असतात. पाने साधी, लांबट आणि समोरासमोर असतात. फुले मोठी, लाल, क्वचित पिवळी आणि फांदीच्या टोकाला येतात. ती एकेकटी किंवा 2-4 फुलांच्या झुपक्यांनी सुद्धा येतात. नीदलपुंज नलिकाकार, जाड आणि लाल असून त्यात 5 ते 7 पाली असतात. या पालींमध्ये भाल्यांच्या आकाराची दले असतात. नीदलपुंजांवर अनेक पुंकेसर असतात. अंडाशय नीदलपुंज नलिकेत एकावर एक अशी 2 किंवा 3 थरात असतो. फळे गोल, लाल आणि काष्ठीय असून त्यावर नीदलपुंजांचा मुकुट असतो. फळात बियांभोवती लाल आणि रसाळ गराचे आवरण असते. बिया अनेक आणि कोनीय असून त्या पातळ पांढऱ्या पापुद्र्यात असतात. डाळिंब खाण्यासाठी व औषधासाठी वापरले जाते. रसात पोटॅशियमयुक्त खनिजे, शर्करा आणि क जीवनसत्व व ब समूह जीवनसत्व असतात. आयुर्वेदात प्राचीन काळापासून डाळिंबांचा वापर केला जातो असा संदर्भ दिसून येतो. फळांची आणि वृक्षांची साल जुलाब, हगवण आणि पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असते. हृदय व घसा या अवयवांसाठी फळांचा रस पौष्टिक असतो. डाळिंबांच्या झुडपाचा आकर्षक कुंपणासाठी वापर करण्यात येतो. बागेत शोभेसाठी डाळिंबाचे दुहेरी फूल येणारे प्रकार लावतात. बहुधा हे वंध्य असतात. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीरमधील वनात आढळणाऱ्या डाळिंबाच्या बिया गरासह वाळवून त्या अनारदाना या नावाने विकल्याही जातात. सदर नोंद हेमा पाटील यांनी लिहिली आहे.